हरि ओम। मनाच्या श्लोकांमधला 204 क्रमांकाचा श्लोक आहे, आपण पाहूया। मनासंग हा सर्वसंगास तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी, मनासंग हा साधका शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निःशेष मोडी। कोणाच्या संघाचं महत्व सांगतात? संत संघ, आत्मज्ञानी व्यक्तींचा संघ, त्यांचा सहवास, यांनी मनुष्याच्या साधारण मनुष्याच्या चित्तात विलक्षण पालट होत असतो। त्याला पण तो कळत नाही की आपण बदललेलो आहोत, बाकीच्या लोकांना कळतं की हां हे काहीतरी बदललेले आहेत, बरं का? कशाने बदलले आहेत? मग कोणाकडे तरी ते जातात आणि बदललेले आहेत। एक संत पुरुष होते आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती जायची आणि फार आळशी होती ती, म्हणजे सकाळी उठल्यावर अंथरूणसुद्धा गोळा करायचं नाही, दात घासायचे नाही, तसंच सकाळी उठून गप्पा मारायला बाहेर पडायचं आणि मग इराण्याकडचा चहा पीत साधारण 3-4 तास बसायचं। मग त्याची आई खूप कंटाळलेली होती आणि मग ती त्या सत्पुरुषांकडे आली, म्हणाले काय हा मुलगा, तरुण मुलगा आहे, याची मदत काही भावी, याने 4 गोष्टी चांगल्या कराव्यात, हा आळशीच्या आळशी। तर ते म्हणाले आई तुम्ही काळजी करू नका, होईल तो चांगला होईल म्हणाले। मग एक दिवस हा मुलगा भेटला तर म्हणाले कसा आहेस बाळा? चांगला आहे म्हणाले मी। म्हणाला की मला जमलं तर केव्हा तरी एकदा घरी येऊन जाईन बरं का तुझ्या, म्हणजे तुम्ही घरी येणार आमच्या? कारण ते फार व्यवस्थित होते, सगळ्यांना माहिती होतं की हे फार व्यवस्थित आहेत। ते म्हणाले हे घरी आले आणि पांघरुणं पडलेली असते तर काय घ्या, आणि काय केव्हाही येऊ शकतात। एक दिवस पहाटे 6 हे यांच्याकडे जाऊन दत्त म्हणून उभे राहिले आणि असा पांघरुणांचा ढीग, ज्यावेळी आपल्याला गोष्टी आवडता येत नाहीत त्यावेळी आपण काय करतो, ढीग करतो आणि त्याच्यावर एक छानपैकी काहीतरी झाकून ठेवून देतो। तसं त्यांनी ताबडतोब केलं, दूरून येताना दिसले ताबडतोब ढीग केला आणि त्याच्यावर एक छानपैकी चादर बिदर घालून दिली, आवरलं झालं आता म्हणाले। मग आले ते सत्पुरुष आले आणि काय म्हणाले, बाळा बरं आहेस ना, आईने सांगितलं तसं वागतोस ना? हो हो म्हणाले। ते काय रे बाळा ढिगाखाली ते काय दिसतंय रे? तर असं उचलून पाहिलं सगळं रामायण महाभारत आणखी काय काय सगळं ते तिथे होतं। असं असं आहे का? बरं ठीक आहे म्हणाले, छान आहे हा बाळा म्हणाले। त्याची शर्मेने असं काय मान खाली गेली, ते म्हणाले असू दे। मग म्हणाले स्वामी दूध वगैरे देऊ का? नाही पुन्हा येतो ना म्हणाले, पुन्हा येतो आणि पुन्हा येतो। एवढ्या 2 शब्दाचा त्याला एवढा धाक पडला की सकाळी पटापट फटाफट आंघोळ केली बरोबर, कपडे आवरले, कपडे अंथरुणाची घडी करून ठेवली, घर जाळलं। केव्हाही घर तयार ठेवलं पाहिजे कारण ते त्यांची पावलं इथे लागतील आणि त्यावेळी ते नीट असलं पाहिजे। मग पहिल्यांदा बाह्य गोष्टी नीट झाल्या, मग आतल्या गोष्टी पण नीट झाल्या, असं करता करता बदलून गेला माणूस। याला म्हणायचं संत संगतीने पालट होतो चित्ताचा। ते काय तुम्हाला छडी लागे छमछम असं नाही शिकवत मी। स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाहा, स्वतःच्या वागण्याने ते शिकवतात। त्यांच्या नुसत्या वागण्याने, वागणं पाहून दुसऱ्याच्या चित्तात पालट होतो, त्यांना संत म्हणतात। तर असं होत असतं, त्यामुळे मनासंग हा सर्व संघास तोडी, संतांचा सहवास सर्व आसक्तीपासून आपल्याला मोकळा करतो, संतांचा सहवास आपल्याला कैवल्याची प्राप्ती करून देतो, पूर्ण निःसंकल्प अशा शांत अवस्थेची सहजावस्थेची प्राप्ती करून देतो, मनासंग हा साधका शीघ्र सोडी। मगाशी भव नावाचं गाठोडं पाहिलं आपण, तर ते गाठोड्यातून आपल्याला ते आपल्या मानेवरून फेकून देतात ते। मनासंग हा द्वैत निःशेष मोडी, आणि मग तो मी असा सगळा भाव तिथे निघून जातो, अखंड एकरूप आणि सर्वत्र एकत्वाची अनुभूती येते। कोणामुळे? संतांच्या संघामुळे, सहवासामुळे। हरिओम तत्सत्।